हा जो 28वा श्लोक आहे त्याची थोडीफार आपण चर्चा करणार आहोत. खरं पाहता श्रीमद भागवताची महिमा इतकी दिव्य आहे की रोज न चुकता आपण ज्यावेळेला या श्रीमद भागवताचं श्रवण करू, ऐकू किंवा वाचू, तर आपल्या हृदयातली जी संपूर्ण अनर्थरूपी मलिनता आहे ही पूर्ण नष्ट होते. तशील प्रभुपादांच्या आचार्यांच्या कृपेने आपल्याला अतिशय सुंदर हे श्रीमद भागवताचं अध्ययन किंवा श्रवण करायला ही अशी सुंदर संधी रोज रोज प्राप्त होते. तर आपण अतिशय तीव्रतेने आणि ध्यानपूर्वक या भागवताचं श्रवण करणं जरुरी आहे. तर आज आपण या नव्या स्कंदातल्या ह्याचं वर्णन 28वा श्लोक जो आहे यामध्ये अमरीश महाराजांच्या ही कथानक आता सुरू होत आहे. तर सुरुवातीला कशाप्रकारे अमरीश महाराजांचं काय स्थिती आहे ह्याचं ही अलीकडचे सगळे श्लोक आहेत, आणि कशाप्रकारे ते कसे होते, त्यांची किती शरणागती होती, त्यांचं राज्य कसं पूर्णपणे भगवंतांच्या किंवा राजा अमरीशांच्यावर आश्रित होते, आणि राजा अमरीश हे भगवंतांच्या शुद्ध भक्त होते, आणि त्यांना कुठल्याही गोष्टीची चिंता किंवा त्रास किंवा दुःख नव्हतं. आणि आपण पाहतो मागच्या श्लोकामध्ये कशाप्रकारे अमरीश महाराजांच्या घर पत्नी संतती मित्र बांधव किंवा इतर जे काही अलंकार वस्त्रे इत्यादी सर्वांविषयी आसक्ती त्यांची पूर्णपणे त्यांना अजिबातच नव्हती, आणि ते सर्व वस्तूंना क्षणभंगूर किंवा जडमत मानत होते. तर अशा प्रकारे हे सर्व कधी शक्य झालं, कारण की अमरीश महाराज हे भगवंतांची प्रेममयी सेवा शुद्ध भक्तीला प्राप्त झाले होते. आजच्या श्लोकामध्ये जसं अमरीश महाराजांच्या विशुद्ध भक्तीवर प्रसन्न होऊन पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी त्यांना सद्भक्ताचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारे आपले सुदर्शन चक्र दिले होते, तर पाहू शकतो आपण की त्यांची पात्रता काय होती, तर त्यांची शुद्ध भक्ती, भगवंतावर पूर्ण शरणागती. आणि या एका गुणामुळे भगवंत पूर्णपणे त्यांना त्यांचं जे प्रमुख अस्त्र आहे सुदर्शन चक्र हे पण त्यांना बहाल केलं होतं. तर हे आहे भगवंत आणि भक्तामधील प्रेम, किंवा हे आहे भगवंत भक्तांप्रती इतकं प्रेम आहे की ते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. भगवंतांचं एक नाव आहे भक्त वत्सल. एक भक्त मला सांगत होते की भक्त वत्सल विषयक ते सांगत होते कशा प्रकारे वत्स म्हणजे गाईचं वासरू. जसं गाय हिला ज्यावेळेला वासरू होतं त्यावेळेला त्या गायीचं त्या वासराप्रती इतकं प्रेम असतं त्या प्रेमामुळे की त्याच्या आजूबाजूला ती गाय कुठल्याही व्यक्तीला फिरकून देत नाही. ज्यावेळेला ते वासर नुकतंच जन्मला घेतं त्यावेळेला त्या गाईला असं वाटत असतं की त्या वासराला दुसरं कोणीतरी हानी करेल, बाधा करेल, आणि म्हणून ती जी गाय आहे ती स्वतःच्या मालकाला पण जवळ येऊन देत नाही. तेवढं गाढं प्रेम, असंच प्रेम भगवंतांचं भक्ताप्रती आहे. असं का? कारण की भक्त भगवंतावर अशाच प्रकारे प्रेम करतात. भगवंत शील प्रभुपाद भक्तीची व्याख्या आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आणि तात्पर्य भाषांतरामध्ये करतात. भक्तीची व्याख्या काय करतात की प्रेममयी सेवा किंवा अहेतुकी अप्रतिहता. आणखीन प्रभुपाद असे बरेचसे उपमा दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक आहे अनअलॉयड डिवोशनल सर्व्हिस, की त्याच्यामध्ये कुठलाही हेतू किंवा कुठलाही उद्देश नसताना भगवंतांची सेवा करणे त्याला म्हणतात शुद्ध भक्ती. आणि हा शुद्ध भक्तीचा भाव प्रत्येक भक्तांमध्ये असल्यामुळे भगवंत या कारणाने भगवंत त्यांच्याकडे पूर्णपणे आकर्षित होतात, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. इकडे आपण पाहतो अंबरीश महाराजांच्या जीवनामध्ये की सुदर्शन चक्र त्यांना देऊन टाकलं. कोणीही एखादा व्यक्ती समोरचा इतकं प्रेम करता असतोय की असं कधी होत नाही की बाबा अच्छा तू एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर, तू असं कर माझी जी मर्सिडीज कार आहे ती घेऊन जा आणि मी लोकलनी जाईल. अरे लोकलनी जाईल मर्सिडीज कार त्याला, म्हणजे एवढं प्रेम असतं की तो कार पण द्यायला तयार. हे तर भौतिक उदाहरण झालं. तर भगवंत भक्तासाठी काही करायला तयार असतं. असं का, हे कारण काय आहे भगवंतांचं भक्तांप्रती एवढं प्रेम, किंवा हे भक्ता भगवंताचा हा जो भाव आहे हा का एवढा सर्वश्रेष्ठ आहे. जसं पाहिलं आता हे जे काही तात्पर्यानुसार जर पाहिलं तर प्रभुपादांनी भगवंत कसे भक्तांचं रक्षण करतात या विषयावर जास्त जोर दिलेला आहे. पण मी याच विषयाला थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगू इच्छितो की कशा प्रकारे भौतिक जीवनामध्ये जर पाहिलं आपण ज्यावेळेला एकत्र काही भक्त एकत्र असतो किंवा दोन मित्र एकत्र असतात किंवा पती पत्नी बहीण भाऊ किंवा जे कोण जे एकमेकांमध्ये प्रेम करत असतात, तर हे प्रेम आणि भक्तांचं प्रेम भक्तांनी भगवंताचं प्रेम ह्याच्यामधला काय फरक आहे ते थोडंफार आपण पाहू आणि नंतर आपल्याला कळेल की कशा प्रकारे भगवंतांच्या भक्ताप्रती भगवंताचं काय प्रेम आहे. तर या भौतिक जगामध्ये कुठलीही संबंध किंवा कुठल्याही गोष्टी ज्यावेळेला प्रस्थापित होतात त्यावेळेला सर्वात उच्च जे असेल ते म्हणजे प्रेम. मैत्री किंवा एक कंपनीमध्ये एका ठिकाणी एकत्र काम करतो त्यावेळेला आमचे संबंध आहेत, आमचे मित्र आहे वगैरे वगैरे, पण सर्वोच्च काय की प्रेम घडणं एकमेकांमध्ये. पण अशा या संबंधामध्ये किंवा या प्रेमामध्ये ज्या वेळेला काही अपेक्षा येतात काही अटी येतात त्यावेळेला काय होतं, या प्रेमाला एक प्रकारे मर्यादा येते. खूप वेळा भौतिक जगामध्ये हे जे काही प्रेम असतं त्या प्रेमामध्ये या अटी किंवा ह्या अपेक्षा या नियम हे जे काय आपण भौतिक जगामध्ये लावतो ह्याचा उद्देश काय असतो की जेणेकरून की सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात. जसं दोन भौतिक जगामध्ये कोण पार्टनर असतात कंपनीमध्ये बॉस किंवा एखादं बिझनेस उघडतं त्यावेळेस दोन पार्टनर एकत्र येतात, ते पार्टनरशिपमध्ये होतं काय त्यांच्यात काही नियम लावले जातात की मग हे नियम कशासाठी, कारण की या नियमाद्वारे जरी काय धंद्यामध्ये लॉस आला किंवा काही लाभ आला या सगळ्यामध्ये हे नियम काम करतील. लॉस झाला तर एवढं 50-50 द्यायचं, प्रॉफिट झालं तर एवढं एवढं घ्यायचं. तर भलेही हे नियम लावले हे उदाहरण घेतलं, परंतु अशाच नियमांचं किंवा अशाच अटींची जी काही आपण लावत असतो हे आपल्या वेगवेगळ्या संबंधामध्ये पण लावत जातो आणि त्यामुळे होतं काय, हे जे काही एकमेकांमध्ये जे प्रेम असतं हे प्रेम काय होतं त्याला पण एक प्रकारे मर्यादा येतात. त्याच्यामध्ये पण एक प्रकारे एक वितुष्टता येत जाते. जसं निसर्गामध्ये जरी पाहिलं वाहतं पाणी असतं त्या वाहत्या पाणीला जर आपण नियम किंवा काय त्याला भिंती लावल्यात, जसं आता काल परवा दिवशी आमचे राघवचरण पू फार सुंदर सेवा करत असतात इथे लॉकडाऊनच्या काळात किती दिवस ते घरीच गेले नाहीत, तर मी दुपारी तिथं होतो तर तिथे चप्पलशांच्या बाजूला पाणी प्यायचं तो एक बंब आहे किंवा काय ते पाण्याची टँक आहे, तर तिथं पाणीच नव्हतं. तर प्रभूजी म्हणले की इथे बंद केले, प्रभूजी भरत नाही, कारण की ते भरून ठेवलं जास्त वेळ तर काय होईल की त्याच्यामध्ये खराब होईल पाणी, पाणी नासून जाईल किंवा काही होईल किडे पडतील वगैरे आणि कोण जर पिलं तर त्याचा धोका होऊ शकतो त्रास होऊ शकतो. ते एकाच ठिकाणी आपलं ते दुसरीकडं प्लेट धुतात तिथं चालू आहे. याचा अर्थ काय की पाणी हे वाहतं राहील तर ते शुद्ध राहतं, चांगलं राहतं, पण त्याला जर नुसतं बांधून ठेवलं किंवा त्याला एका ठिकाणी साठवून ठेवलं तर काय होईल, खराब व्हायला लागतं. अगदी त्याचप्रमाणे या संबंधामध्ये ज्या नियम अटी ज्या लावल्या जातात प्रेमांमध्ये, त्या होतं काय, त्याच्यामध्ये वितुष्टता याद लागते. किंवा एक हत्ती जो आहे साखळेल, जो हत्ती एकदम बलवान शक्तिशाली आहे, हे याला जर साखळीने जखडून टाकलं, तो आतापर्यंत मस्त जंगलामध्ये फिरवतो, त्याला पकडून साखळीने बंद करून टाकलं, त्यावेळेला तो कधी शांत बसत नाही, तो काय करतो, तो कसं तरी तोडून कधी बाहेर निघतो कधी बाहेर निघेल याचा प्रयत्न करतो. तर अशाच प्रकारे हे जे काही प्रेम हे एकमेकांमध्ये अशाच प्रकारे यांच्यामध्ये अटी नियम जर लावले तर काय होतात की ह्याची वितुष्टता येते. जसं वाहत्या पाण्यामध्ये ज्यावेळेला आपण अडवलं तर ते खराब व्हायला लागतं. तर अशाच प्रकारे महाभारतातला पण हा प्रसंग आहे. शंतनू महाराज आणि गंगादेवी, जी गंगा जी नदी आहे, त्यांच्यामध्ये अशाच प्रकारे प्रेम जडलं. त्यांचं सौंदर्य पाहून शंतनू महाराज पूर्ण आकर्षित झाले आणि या आकर्षणाने ते म्हणले की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. त्यावेळेला गंगा मातांनी काय सांगितलं, त्यांनी पण अट घातली. त्यांनी सांगितलं काय की मी करेल परंतु एका अटीवर. तर काय अट आहे, ते म्हणले की मी जे काय करेल त्याला तुम्ही अजिबात बोलायचं नाही किंवा मला टोकायचं नाही की हे कर हे का केलं. तर अशा प्रकारे आपण पाहतो की संपूर्ण कथा माहिती आहे, सांगू शक सांगायला वेळ नाही तेवढा, पण शंतनू महाराज आणि यांच्यामध्ये त्या शंतनू महाराजांचं एवढं त्या गंगा माताचं सौंदर्य पाहून ते सगळ्या अटी ते म्हणले तयार आहे, ठीक आहे, येस. आणि मग ते विवाह करतात आणि झाल्यानंतर काय होतं, दोघांच्या संबंधातून पुत्र प्राप्ती होते. हे पुत्र झाल्यानंतर पुढं काय होतं, गंगा मैया जी आहे ती प्रत्येक पुत्र जन्माला येतो त्यावेळेला ते नदीमध्ये गंगा नदीला सोडत असते. आणि हे पाहून यांना जे पती शंतनू महाराज त्यांना फार दुःख होत होतं. पण काय कारण काय, बोलू शकत नाही. नियम होता, अट होती काय की बोलायचं नाही, मी करेल ते बोलायचं नाही. आणि शेवटी एक असा वेळ येते की अनेक पुत्र गेल्यानंतर शेवटी शंतनू महाराज विचारतात की का बरं तू असे करत आहेस, आपलेच पुत्र आहेत, तुझं पोटचा गोळा आहे आणि त्याला का सोडते नदीमध्ये. आणि त्यावेळेला ती म्हणते काय, आता तू बोलला आणि मी निघून जात. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये दोघांचे जे संबंध होते त्याच्यात वितुष्ट आली आणि ती गंगा माता सोडून गेली त्यांना. आणखीन एक प्रसंग, शंतनू महाराज पुढे जाऊन सत्यवती जी आहे तिच्याशी पण प्रेमात पडतात आणि तिला पण अशाच प्रकारे प्रेम करू लागतं आणि त्यावेळेला ती पण अशीच अट घालते. ती काय म्हणते, ती म्हणते की माझ्याकडनं माझ्या उदरात जो जन्माला येईल जो पुत्र तोच हस्तिनापूरचा उत्तराधिकारी व्हायला पाहिजे. त्यावेळेस शंतनू महाराजांचा मागचा अनुभव होता, त्यामुळे शंतनू महाराज तिच्या या अटीमध्ये फसायचं नाही म्हणून ती ते तिकडनं निघून जातात. तर नंतर भीष्मदेवांना कळतं की आपले वडील एवढे एकदम गुमसुम का राहत आहेत, आणि नंतर कळतं आणि मग आपल्याला माहिती ती कथा कशावर भीष्मदेव म्हणतात की मी भीष्म प्रतिज्ञा घेतो आणि तुमच्याकडनं जे पुत्र उत्पन्न होईल तोच उत्तराधिकारी होईल. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की असे जे काही प्रेम असतात एकमेकांमध्ये, जर त्याच्यामध्ये अपेक्षा असेल, जर याच्यामध्ये काही हेतू असतील, तर हे हेतू किंवा हे अटी किंवा हे नियम ह्या प्रेमांना जास्त वेळ टिकत नाहीत. हे प्रेम जे आहे हळूहळू संपुष्टात येतं. परंतु त्या उलट जर पाहिलं, भक्त आणि भगवंतांचं प्रेम काय, भक्तांची काही हेतूच नसतो, काही हेतू नाही. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, कित्येक भागवत संपूर्ण भरून गेलेलं आहे भक्त आणि भगवंतांच्या प्रेमाने. किंवा या भक्तांचं भगवंताप्रती प्रेम असं अहेतुकी आहे, अहेतुकी अप्रतिहता, कुठलाच हेतू नाही. काल मूलराम पवनी फार सुंदर महाप्रकाश लीलेचं वर्णन सांगितलं, त्यात त्यांनी सांगितलं कशा प्रकारे सगळ्यांना, तिच्यात हरिदास ठाकूरांना विचारलं तुला काय हवंय, काहीच नकोय. सगळ्या प्रत्येक भक्ताला सांगत होते की तुला काय पाहिजे माग. भक्त काहीही मागत नव्हते. ज्यावेळी नरसिंह भगवान प्रकट झाले, नरसिंह भगवान म्हणजे भक्तवत्सलचं प्रतीक आहेत पूर्ण. तर जिथं भक्तवत्सलची स्टोरी जर सांगायची असेल तर प्रल्हाद महाराज नरसिंह भगवानची कथा येतेच. तर नरसिंह भगवंतांनी पण प्रल्हाद महाराजांना विचारलं की सांग तुला काय हवंय. तर एकही ब्रह काढत नाहीत, काहीच इच्छा नाही. ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये पाहतो आपण, ध्रुव महाराजांनी विचारलं, भगवंतांनी विचारलं काय हवंय. तर ते ध्रुव महाराज म्हणतात की मी काचेचे तुकडे शोधायला आलेलो, पण मला तर सुंदर हिरा मिळाला. तर पाहू शकतो भक्त अशा पद्धतीने भगवंताप्रती असा अहेतुकी प्रेम त्यांच्यामध्ये असतं. आणि या कारणामुळे भगवंत या भक्तावर पूर्णपणे आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. ज्या गोपी आहेत वृंदावनातल्या गोपी, या गोपींना ज्या भगवंतांनी विचारलं की तुमच्यासाठी मी काय करू शकतो, किंवा ते म्हणले की तुम्हाला मी काहीच देऊ शकत नाही, तुम्ही जेवढी मला सेवा करत आहात त्या सेवेची परतफेड काहीच देऊ शकत नाही, तुम्ही असंच राहा, तुमचं जे काही सेवेचं जे ऋण आहे माझ्यावर असं वाढतच चाललंय. तर हे पाहू शकतो की भक्ताचं भगवंताप्रती प्रेम. जसं एखादा व्यक्ती आहे, त्याला जर दुसरा व्यक्ती येऊन त्याला म्हणतो की हा मी तुमची काय सेवा करू, मग तो म्हणतो की काय नाही मी काय नाही काय नाही. नंतर म्हणतो जरा असं पाय दुखतं, जरा खालनं प्लेट घेऊन येतो का. हा घेऊन येतो, लगेच तो प्लेट घेऊन येईल. आणि मग नंतर मग प्लेट घेऊन प्रसाद, मग एक पाण्याचा ग्लास. तो सांगायच्या आधी सगळं तो भक्त त्याला मदत करत राहतो, हे करत राहतो. आणि त्यावेळेला त्या भक्ताची जो सेवा स्वीकारत असो त्याची भावना काय होते, त्याची भावना होते यार हा भक्त मला किती मदत करतोय, किती म्हणजे ज्यावेळेला त्याचं खरं शारीरिक त्रास आहे त्यामुळे तो त्याला मदत, तर त्यावेळेला त्याची भावना त्या भक्ताप्रती किती सुंदर असते. म्हणजे हा भक्त किती सुंदर आहे, हा किती मदत करतोय, किती चांगले मला बोलायच्या आधी सगळ्या गोष्टी करतोय. तर आपल्या हृदयामध्ये त्याच्याप्रती इतकं प्रेम येतं की तो असं एक शब्द त्याला म्हणजे अरे तुला काय हवंय का, काय मी देऊ का, तुला काय मदत करतो, हे बघ हे कपाट उघडलं ह्याच्यातलं काय पाहिजे तुला, बघ हे तुला काय पाहिजे. पण काही भक्त वरिष्ठ भक्तांची आपण सेवा करतो, मला अनुभव आहे एक वरिष्ठ भक्तांची मी फार म्हणजे काही काळापूर्वी सेवा करत होतो. तर त्या प्रभूजींनी सांगितलं की आपने बहुत मुझे मेरा सेवा किया है तर मी तुला काय देऊ. म्हटलं कुछ नाही प्रभूजी. म्हटलं कुछ नाही, कुछ तू लेना चाहिए, अगर कुछ लोगे नाही काय घेतलं नाही तर मग मला फार ते जडवत वाटतंय, मला माझ्या डोक्यावर कर्ज झालं आहे असं वाटतं, असं ते म्हणाले. मी म्हणलं नाही नाही प्रभूजी, सगळं काय मी आश्रममध्ये राहतो त्यामुळं कपडे लागतात सगळ्या गोष्टी मिळतात. मग प्रभूजी मला वारंवार ते सांगायचे तुझ्याकडे हे आहे का, मिळलं आहे हे आहे का, हे आहे का, म्हणजे ते सारखे हां तुम्हाला श्रवणासाठी काय आहे का, मिळलं आहे प्रभूजी ते पेन ड्राईव्ह आहे. हां मग तुझ्या वाचायला पुस्तक वगैरे आहे प्रभूजी, लायब्ररीमध्ये आहे सगळं. तर प्रत्येक वस्तू ते विचारत होते हे आहे का, ते आहे का, ते आहे का, ते आहे का, जेणेकरून मी काहीतरी घ्यावं. आणि शेवटी मी म्हणजे हा माझा काही मोठा अहेतुकी भाव नाही आहे पण खरंच नाही आहे तर गरज नाही आहे आणि त्यामुळे मी नाही म्हणलो. तर ते मला ज्यावेळेला भेटाय त्यावेळी म्हणजे की सब लोगोने कुछ ना कुछ लिया आहे लेकिन आपने कुछ लिया नाही असं ते म्हणायचं. तर हे सांगायचा मुद्दा असा की एक व्यक्ती भौतिक जगातला व्यक्ती ज्यावेळेला एखादी सेवा करतो त्यावेळेला त्याला कधी काय देऊ जेणेकरून त्यांनी जी केलेली जी परतफेड मला कधीतरी त्याला द्यायला पाहिजे. ही भाव आपल्यामध्ये आपण शुद्ध नाही आहे, काहीच अनर्थ भरले, सगळं काही अशुद्धी आहे, तरी पण दुसऱ्यांनी जर काही मदत केली तर त्याला परतफेड करण्याची वृत्ती असते. तर हे आपण भगवंतांचे अंश आहोत, तर भगवंतामध्ये काय तो भाव असेल, अतिशय उच्च भाव असेल. भगवंतांना किती वाटत असेल की भक्त ज्यावेळेला भगवंतांची अहेतुकी प्रेममयी सेवा करतात. तर हा भाव भक्तांचा भाव यामुळे भगवंत पूर्णपणे काय होतात, म्हणतात की ते पूर्णपणे विकले जातात अक्षरश. ते म्हणतात ना चैतन्य चरितामध्ये वर्णन येतं की आता पूर्ण माहिती नाही, ते म्हणतात की कोण ते एक भक्त असतात त्यांना म्हणतात की हा मला महाप्रभू म्हणतात की हा मला कुठेही जाऊन विकू शकतो. कोण आहेत ते? वासुदेवदत्त. वासुदेवदत्तांविषयी चैतन्य महाप्रभू म्हणतात की मी याचा पूर्णपणे एक एक प्राणी आहे, जसं नाही का सोल ॲनिमल, जसं पाळीव प्राणी असतात म्हणजे चला ह्याला आता भरपूर कुत्री झाली काय आलं ते बाहेर विकतात, तसं ते म्हणतात भगवंत म्हणतात मी याचा पालतू प्राणी आहे आणि मला हा कुठेही बी नेऊन विकू शकतो. तर हा भाव आहे भक्तांचा आणि भगवंतांचा, हे प्रेम आहे, त्याच्यामध्ये कसली आठ नाही, काही हे नाही. जसं कुंती महाराणीच्या प्रार्थनेत कुंती महाराणी फार सुंदर सांगते, बरेच आहेत पण मी एक श्लोक फार सुंदर वाटला म्हणून मी इथं उद्धृत करतो. अथ विश्वेश विश्वात्मा विश्वमूर्ते स्वकेशु मे स्नेह पाशम मिमम छिंदी दृढम पांडुष वृष्णुषु. तर कुंती महान म्हणते हे जगाचे स्वामी, तुम्ही जगाचा आत्मा आहात, विश्वरूपाने मूर्तिमान आहात, कृपया माझे पांडू आणि वृष्णी कुळातील स्वजनांशी असलेले दृढ स्नेह बंधन तोडून टाका. तर कुंती महान म्हणते या प्रार्थनेत म्हणते की मला भगवंता की तुम्ही इथं राहा तर पांडवांचं चांगलं आहे होईल, ठीक आहे ना, पण तुम्ही इथं राहिल्यानंतर कुंती महाराणीचं बॅकग्राऊंड असं पाहिलं तर ती कौरवांची किंवा पांडवांची आई आहे आणि त्याचबरोबर ती म्हणतात पांडुषु म्हणजे पांडूचं त्यांचं जे घर आहे आणि त्यांचं माहेर काय आहे वृष्णीषु, वृष्णी ते त्यांचं माहेर आहे. तर ती म्हणतात की तुम्ही इथं राहिला तर त्यांना दुःख होईल आणि इथून तिकडे गेला तर आम्हाला दुःख होईल. तर म्हणून मला माझी आसक्ती या माहेर आणि सासर याच्यामध्ये अडकलेली आहे, कृपया करून तुम्ही ही सर्व आसक्ती तोडून टाका. तर पाहू शकतो की ही कुंती महाराणी ही कशा प्रकारे स्वतःच्या बाबतीमध्ये स्वतःचे आप्त पुत्र ह्याची काहीही इच्छा नाही, मला फक्त तुम्हाला तुम्ही हवाय. प्रभुपाद तात्पर्यामध्ये फार सुंदर सांगतात, शुद्ध भक्त पारिवारिक स्नेहाशी मर्यादित बंधने तोडून टाकतो आणि विस्तृत झालेल्या जीवासाठी आपल्या भक्तिपूर्ण कार्याचा विस्तार करतो. श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी षड गोस्वामी हे यांचे विशेष उदाहरण आहेत. ते सर्वच उच्चवर्णीय श्रीमंत सुसंस्कृत विद्या संपन्न अशा कुळातील होते, परंतु जनसामान्यांच्या कल्याणाकरिता त्यांनी आपल्या सुखवस्तू घराचा त्याग केला आणि ते भिक्षुक झाले. पारिवारिक स्नेह तोडणे म्हणजे कार्यक्षेत्र विस्तृत करणे होय. फार सुंदर वाक्य आहे, पुन्हा एकदा वाचतो, पारिवारिक स्नेह तोडणे म्हणजे कार्यक्षेत्र विस्तृत करणे होय. असे केल्या वाचून कोणालाही ब्राह्मणाच्या राजाच्या नेत्याच्या भगवत भक्ताच्या पात्रतेला पोहोचत नाही. फार सुंदर प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे जे शुद्ध भक्त असतो तो स्वतःच्या काही ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत सगळ्यांचा त्याग करतो, तो कशासाठी, फक्त भगवंतांसाठी, आणि भगवंतांना काय आनंद येतो त्यासाठी तो प्रयत्न करतो. ते इथे सांगतात काय, उदाहरणार्थ षडगोस्वामी हे अतिशय उच्च शिक्षित होते, भरपूर प्रमाणामध्ये गडगंज संपत्ती होती, चांगल्या घराण्यात त्यांचा जन्म होता, हे सर्व असताना पण सगळं काही त्यागलं आणि भिक्षुकासारखे राहिले. हे राधे हे व्रजदेवी के वृंदावनामध्ये अशा ठिकाणी राहत होते. तर हे करण्याचा उद्देश काय, तर भगवंतांची इच्छा म्हणून प्रचार प्रसार करण्यासाठी ते सर्व काही त्यागून गेलं. बाहेरचे लोक म्हणतात की काय हे कृष्ण भक्त किंवा हे जे काही वैरागी लोक सगळं काही आपले जबाबदारी सोडतात आणि सगळं काही सोडून देतात. तर प्रभुपाद फार सुंदर सांगतात की पारिवारिक स्नेह तोडणे म्हणजे काय आहे, की कार्यक्षेत्र विस्तृत करणे ना की कमी करणे. आपण म्हणतो यार या घरात कंटाळा आलाय, नुसती बायको म्हणते हे आण ते आण, नुसतं हे आण ते आण अशा प्रकारे, किंवा समाजात गेलं की हे करा ते करा, बॉस ऑफिसमध्ये गेली बॉस म्हणतो हे करायचं ते करायचं, हे टार्गेट पूर्ण झालं का, मागचं काय झालं, पुढचं काय आहे, काय करणार आहे वगैरे वगैरे, आणि तो व्यक्ती म्हणतो एकदा तर सगळं सोडून द्यावं आणि कुठंतरी बाहेर हिमालयात जाऊन बसावं. का असं हे का, कारण की हे जे काही स्नेह किंवा हे जे काही गोष्टी आहेत हे त्रास करतात, ठीक आहे ना, परंतु भक्त जो आहे अशा त्रासाने सोडून इकडं आलेला नसतो, कृष्ण भक्तीमध्ये किंवा वैरागी झालेला नसतो. त्याचा उद्देश काय असतो, त्याची भावना काय असते या सगळ्या सोडण्यामागची, की भगवंतांना प्रसन्न करणे, भगवंतांचे कार्य जे आहे ते विस्तृत करणे, त्याच्या उद्देशाने तो त्याचा आदर, त्याचा जो काही कम्फर्ट किंवा त्याचं आराम ह्याच्याकडे लक्ष न देता तो भगवंतासाठी काय मी करू शकतो आणि यासाठी तो सगळं काही सगळं सोडून देतो आणि तो सगळं काही भगवंताच्या प्रेम सेवेमध्ये लागतो. तर या कारणामुळे जो भक्त आहे याच्यासाठी भगवंत काही करायला तयार आहेत. म्हणून इथे हा जो श्लोक आहे इथे अमरीश महाराजांच्या जीवनामध्ये पाहतो आपण की अमरीश पुढे जाऊन कथा येईल की अमरीश महाराज एवढे शरणागत होते की साक्ष सुदर्शन चक्र तिथे ठेवलेलं होतं आणि ते कायम रक्षणार्थ ठेवलं होतं. आता काय सुदर्शन चक्राला किती स्पीड आहे, फार वेग आहे स्पीड, काय गरज नव्हती त्यांनी जर तिथं गोलोकमध्ये भगवंत असते आणि इकडे अमरीश महाराज खाली आहेत तिथं जर काही प्रॉब्लेम झाला तर सुदर्शन चक्र यायला किती वेळ लागणार आहे, काही क्षणात एका क्षणात सुदर्शन चक्र तिथं. जसं चैतन्य लीलेमध्ये जगाई मदाईचा उद्धार या लीलेत पाहतो आपण की चैतन्य महाप्रभू काही सुदर्शन चक्र घेऊनच फिरत होते का, नाही. पण ज्या वेळेला नित्यानंद प्रभूंवर अपराध झाला त्यावेळी फक्त सुदर्शन चक्र चक्र म्हणल्या लगेच सुदर्शन आलं, त्यावेळी काय सुदर्शन चक्र कुठं होतं. तर सांगायचा उद्देश असा की तिकडे इथं आजच्या श्लोकामध्ये सुदर्शन चक्राला ठेवलं होतं तिथे पार्किंगमध्ये ठेवलं होतं पार्किंग म्हणजे एक ठिकाणी की तू इथंच थांब या भक्ताचं रक्षण कर. सुदर्शन चक्र म्हणले असतील पण अहो भगवंत मी तुमच्यावर राहतो, तुमचं अस्त्र आहे मी आणि तुमचं रक्षणाचं काय, माझं रक्षण भक्ताचं रक्षण आधी झालं पाहिजे. रामायणामध्ये ज्यावेळी सांगितलं की विभीषण ज्यावेळी पहिल्या शरणात आले त्याला म्हटले की मी याला लंकेचा राजा बनवून, सगळे म्हटलं अरे लंकेचा राजा अजून काय राजा राजा विजय नाही झालं काय नाही तुम्ही कसं काय विजय बनवलं, तुम्ही ठीक आहे नाही झालं तर मी त्याला अयोध्येचा राजा करतो, अयोध्येचा राजा आणि तुम्ही आता मी दुसरी मला काय. तर हे आहे भक्तांचं भक्तापती प्रेम भगवंताचं. तर असं प्रेम प्राप्त करायचं असेल तर आपल्याला हे जे इथून श्लोक जे मागं जे आपण पाहिले त्याचं त्यानुसार आपल्याला पालन करावं लागेल तरच आपल्या मागे सुदर्शन चक्र आपल्या रक्षणार्थ येतील, नाहीतर सुदर्शन चक्र आपल्या मागं लागेल. सुदर्शन चक्र पुढं असणे म्हणजे आपलं रक्षण. चैतन्य लीलेमध्ये एक लीला येते की चैतन्य महाप्रभू एका भक्तांसोबत बोटीने प्रवास करत होते, यावेळेला ते घाबरत होते मुघल सैनिक येणार आणि सगळे भक्त शांत होते. त्यावेळी चैतन्य महाप्रभू काय म्हणाले की का घाबरताय तुम्ही, तुम्हाला माहिती नाही की ही जी बोट चालू आहे त्याच्या पुढे सुदर्शन चक्र फिरत आहे, भक्त ज्यावेळी जिथं जातात तिथं सुदर्शन चक्र पुढे रक्षणार्थी चालत असतं, रक्षणासाठी पुढे चालतं. पण ते सुदर्शन चक्र मागं येतं त्यावेळी त्याचा अर्थ वेगळा होतो. काय की भक्त सुदर्शनाच्या मागे, भक्त सुदर्शनाच्या मागे असेल तर आपलं रक्षण होतंय आणि सुदर्शनजींच्या पुढे जर भक्त आला तर समजा सुदर्शन चक्र आपला काढा घेतोय, आपल्या मागं आपल्याला पळतोय. जसं आपण पुढे येऊ की अमरीश महाराजांच्या प्रति अपराध झाला, दुर्वासा म्हणी त्या सुदर्शनाच्या पुढे पळत होते आणि सुदर्शन मागणं पळत. तर अट हीच आहे, काय अहेतुकी भक्ती सेवा करा सुदर्शनजी पुढे असेल, जर अहेतुकी भक्ती सेवा नाही केली ठीक आहे तेवढं जर नाही केलं तरी पण काय नाही, पण ते वैष्णवांप्रती अपराध केला तर ते सुदर्शन चक्र फुडणं मागेल आणि आपल्याला सगळं चटके बसतील जसं हा अमरीश दुर्वासा मुनींना बसत. तर अशा प्रकारे आपल्याला या भक्तिमय सेवेमध्ये किंवा या भगवंताच्या भक्ती आपल्याला जर करायची असेल तर भक्तांचा जो भाव असला पाहिजे तो अहेतुकी असला पाहिजे. कुठलाही भाव कुठलाही हेतू किंवा अट किंवा न ठेवता ज्यावेळी आपण भक्ती करू त्यावेळेला भगवंत अशा प्रकारे पूर्ण आदानप्रदान करू शकतं. तर इथे या श्लोकाचं विवरण संपतं, आणखीन भरपूर असू शकतं पण माझ्या बुद्धीने एवढं मी समजून बोलू शकलो. तर आज आपण फार सुंदर दिवस आहे, आज श्री नरोत्तम श्यामानंद गोस्वामी यांचा तिरोभाव आहे. तर श्यामानंद पंडित यांचा तिरोभाव दिवस आहे, याच्याविषयी आम्ही थोडी चर्चा करू. आचार्यांचं जेवढं आपण गुणगान ऐकू वाचू तेवढं आपल्या जीवनामध्ये आपलं शुद्धीकरण होईल, आपल्यामध्ये धैर्यता येईल वगैरे. काल फार सुंदर मूळरामपूरनी एवढं काही सांगितलं तर मला राहवण नाही, मला पण पंडित श्यामानंद पंडितांविषयी बोलावंच लागेल. तर श्यामानंद पंडित हे उत्कल प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला, ते प्रकटले आणि ते चैत्र मासच्या या पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला. आणि त्यांची जी वडील कृष्ण मंडल श्रीकृष्ण मंडल आणि आईचं नाव हे श्रीमती दुर्म काय श्रीमती दुरिका हे त्यांच्या आईचं नाव यांच्या उदरी श्यामान पंडितांचा झाले आणि हे या दोन दाम्पत्याला जी कृष्ण मंडल आणि जे दुरिका जी आहे माता यांना भरपूर पुत्र जन्मला येत होते परंतु ते कोणताही जन्म घेत जन्म होताच त्यांचा मृत्यू होत होता आणि यामुळे ते फार दुःखी होते आणि नंतर मग त्यानंतर हा पुत्र जन्माला आला ते म्हणजे श्यामानंद पंडित तर ते जन्माला आले त्यावेळी त्याचं नाव दुखी ठेवलं दुखी म्हणजे काय की अनेक पुत्र जन्माला येऊन पण ते मरण पावत होते म्हणून हा तरी याचा मूल ह्या तरी जिवंत व्हावा किंवा हा तर जगावा म्हणून दुखी मला एक प्रसंग आठवतो गावामध्ये आम्ही पहा ऐकायचो आमच्या कुटुंबामध्येच हे प्रसंग पाहतो की आमची आई सांगायची की आम त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना पण पुत्र होत होते अशाच प्रकारे ते भरपूर वेळ वारले त्यावेळेला त्यानंतर जो पुत्र जन्माला आला त्याला तो जगावा किंवा तो जिवंत राहावा यासाठी त्याचं नाव त्यांनी दगडू ठेवलं का म्हणजे उद्देश काय होता आमच्या मामांचं नाव आहे की हे काय हसासपूस नाही परंतु त्यांच्या भावना काय त्याच्या मागची की अशा प्रकारे दगड धोंड्याप्रमाणे जिवंत राहावं ही भावना त्यांची आणि यामुळे त्यांचं ते जे बालक आहे ते आणखीन तसंच राहिलं तर ही गावाकडे आजही प्रथा आहे की गावाकडे ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला पुत्र जन्म घेऊनही मरत जात आहे तर त्यांना अशा प्रकारे अतिशय काय म्हणतात त्याला वेगळं नाव ठेवतात जे रेग्युलर नाव जसं राजू विजय अशी नावं न ठेवता त्यांना एक वेगळ्या पद्धतीने नाव ठेव जेणेकरून तो काहीच नाही त्याला तो जिवंत राहू दे बास तर अशा प्रकारे इथं श्यामानंद पंडित जे आहे यांचं नाव दुखी ठेवलं आणि हे दुखी हे त्यांचा जन्म झाल्यानंतर ते फार बुद्धिमान होते आणि फार सुंदर दिसायला इतके सौंदर्यवान होते कामदेव पण कामदेवासारखं त्यांचं सौंदर्य होतं आणि यांची बुद्धिमत्ता एवढी सुंदर होती की अनेक जे ब्राह्मण पंडित सगळे त्यांच्याकडे बाहून आकर्षित होत होते आणि त्यांना म्हणजे अरे काय हा सुंदर मुलगा आहे याचं नाव तर दुखी आहे परंतु हा फार सुंदर सगळ्यांना त्याच्या कार्याने सुखाव देत आहे सुख देत आहे आणि या अभ्यास आणि या ज्ञानाद्वारे हे जे काही दुखी आहेत यांना उमजलं की माझे जे गुरु आहेत हे हृदय चैतन्य हे अंबिका कालनामध्ये आहेत की त्यांची भेट घ्यायला मला जायला पाहिजे आणि ते आपल्या वडिलांना म्हणतात श्रीकृष्ण मंडल यांना सांगतात की कृपया करून मला अंबिका कालनाला जायचं माझ्या गुरुंना भेटायला जायचं आणि असं म्हटल्यानंतर वडील फार विचार करून म्हणते तू कसं जाणार बाल तू एकटाच कसं जाईल ते म्हणले बाकीचे भक्त चाललेत त्यांच्यासोबत मी जातो आणि त्यांनी परवानगी देतात आणि ते तिथून तसे नवदीप शांतीपूर हे करत करत अंबिका कालनामध्ये पोहोचतात अंबिका कालनामध्ये गेल्यानंतर हृदय चैतन्य यांना भेटतात यांची फार सुंदर सेवा करतात हा फार मोठा प्रसंग आहे पण मी फार हळूहळू फास्टमध्ये सांगतो की कशाप्रकारे त्यांची सेवा करतात त्यांच्या सेवेने हे हृदय चैतन्य जे आहेत ते फार संतुष्ट होतात आणि ते काय म्हणतात की तू फार सुंदर सेवा केलेली आहेस तर तू असं कर इथून पुढे आता तुला ज्ञानाची आवश्यकता आहे आणि तू ज्ञान ग्रहण करण्यासाठी वैदिक ज्ञान अभ्यासासाठी काय कर वृंदावनला जा आणि वृंदावनला ते जीव गोस्वामींकडे जा आणि जीव गोस्वामींकडनं हे बाकीचं ज्ञान त्यांच्याकडनं घे असं म्हटल्यानंतर हे जे काही दुखी हां देहा दुखी जे असतात ते म्हणतात हृदय चैतन्य त्यांना म्हणतात हृदय तुझं नाव काय तर त्या हृदय चैतन्य म्हणतात ते म्हणतात दुखी म्हणजे तुझं तर हे सगळं कार्य पाहून दुःखदायक काय वाटतच नाही म्हणून तेव्हापासनं हे हृदय चैतन्य त्यांचं नाव काय ठेवतात कृष्णदास तर आतापासून या दुखीचं नाव कृष्णदास होतं आणि हे कृष्णदास पुढे जाऊन वृंदावनामध्ये जीव गोस्वामींना भेटतात जीव गोस्वामींना भेटल्यानंतर जीव गोस्वामींना पण त्यांचा सगळा हा जो सुंदर आदर आणि सगळं काही त्यांचा जो त्यांचं जे आचरण पाहून जीव गोस्वामी पण फार आकर्षित होतात आणि त्यांना भरपूर सुंदर शास्त्राचा अभ्यास ज्ञान देत असत आणि एक दिवस असं येतो श्यामानंद जे असत म्हणजेच ते कृष्णदास जे आहेत ते जीव गोस्वामी म्हणतात की हे जीव गोस्वामी, कृपया करून ज्ञान तर मी घेतो आहेस, पण मला काहीतरी प्रॅक्टिकल सेवा द्या. तर पाहू शकतो की प्रॅक्टिकल सेवा ही फार महत्त्वाची आहे. केवळ ज्ञान आपण घेतो आहे, पण ज्ञानाद्वारे वैयक्तिक किंवा फिजिकली आपण सेवा पण करणं गरजेचं आहे. की ज्यावेळी आपण जे प्रॅक्टिकल सेवा करू, त्यावेळी जे ज्ञान जे आहे, जे घेतो आहे, त्या ज्ञानाचं प्रात्यक्षिक सेवेद्वारे आपल्याला अनुभव येत जातील. आणि या कारणाने जीव गोस्वामींना ही श्यामानंद पंडित त्यांना सेवा मागतात. त्यावेळी जीव गोस्वामी म्हणतात की तू इथे राहून, त्या एक कुंज आहे, त्या कुंजामध्ये, वृंदावनामध्ये वेगवेगळी बरीचशी कुंज आहेत, तर या कुंजामध्ये तू रोज झाडू मारत जा. आणि असं म्हणल्यानंतर ते फार खुश होतात. आणि श्यामानंद पंडित आपलं दुखी कृष्ण जे आहेत, हे रोज न चुकता गुरूंची आज्ञा हे शिरोधारी देऊन रोज झाडू मारत असतात कुंजामध्ये. आणि ते कुंजामध्ये झाडू मारत मारत भगवंताचं नाव कीर्तन करत, नावाचं कीर्तन करत, कथांचं श्रवण करत किंवा त्यांचं चिंतन करत सेवा करत असत. आणि या सेवेमध्ये कधी कधी इतके मग्न होत असत की ते स्तंभित होत जातात, झाडू मारण्याचं थांबत असत. खूप वेळा भक्तिमय आपण पाहतो की भक्त पण सेवा करत इथे सेवा करत श्रवण करत असतात, आणि सेवा करत करत ते इतके काही मोहित होऊन जातात. त्यांचं आणि श्यामानंद गोस्वामींचं हे तफावत आहे. ते पण सेवा करत करत श्रवण करत असतात, पण सेवा करत श्रवण करता करता एखादी सेवा त्यांची राहूनच जाते अशा प्रकारे. पण जे दुखी कृष्ण होते, यांची सेवा कधी थांबायची नाही. ते स्तंभित व्हायचे, परंतु ते सेवेमध्ये पूर्ण 100% चोख असायचे. आणि अशा प्रकारे ते सेवा करत असतात. एक दिवशी काय होतं, ते झाडू मारत मारत त्यांना एक पैंजण मिळतं. आणि हे पैंजण कुणाचं असतं, तर राधाराणी आणि गोपी या कुंजामध्ये रोज वेगवेगळ्या कुंजामध्ये सुंदर सुंदर लीला खेळत असत. आणि या कुंजामध्ये आदल्या दिवशी रात्री राधाराणी गोपी सगळ्याजण तिथं नृत्य करण्यासाठी गेलेल्या होत्या. आणि तिथे राधाराणीचं पैंजण नृत्य करता करता तिथं पडलं होतं. आणि हे पैंजण हे दुखी कृष्णांना सापडतं. आणि ते पैंजण बघता क्षणी त्यांना असं वाटतं की हे नक्कीच साधारण व्यक्तीचं नाही आहे. आणि ते आपल्याकडे ठेवतात आणि ते म्हणतात की जर कुणाचं असेल तर ते मी त्याला देईल. आणि मग ते त्यांचे नृत्य काय. आणि इकडे राधाराणी कळतं की माझं डाव्या पायातलं पैंजण दिसत नाही. विश्वासा सखी म्हणते कुठे गे, काय झालं, पैंजण कुठे गेलं. तर विश्वासा सखी म्हणणं म्हणतात की अशा प्रकारे काल मी या कुंजामध्ये गेलेली, तिथं हे पैंजण हरवले असं वाटतंय. हे पाहता शनी विशाखा सखी तिथं पोहोचतात. आणि तिथं हे दुखी कृष्ण झाडू मारत असताना ते म्हणतात की कृपया करून तुम्हाला हे पैंजण सापडलंय का. तर दुखी कृष्ण या विशाखा सखीला पाहून पूर्णपणे भावविभोर होतात. ते म्हणतात ही अशी जी कन्या आहे, ही पहिल्यांदाच मी पाहत आहे. त्यांचं सौंदर्य आणि त्यांची जी शुद्धता पवित्रता हे पाहून जे श्यामानंद पंडित जे आहेत किंवा दुखी कृष्ण हे पूर्णपणे नतमस्तक होता. आणि ते म्हणतात की हे देवी, तुम्ही जे काही पैंजण म्हणताय ते नक्कीच मला सापडलंय, परंतु माझी अशी विनंती आहे की ज्याचं पैंजण जिचं पैंजण आहे त्यांनी जर येऊन घेतलं तर मी त्यांना नक्कीच देईल, मी माझ्याकडे ठेवणार नाही. असं म्हणल्यानंतर विशाखा सखी लगेच श्रीमती राधाराणींना सांगते. आणि राधाराणी तिथे येतात आणि एका झाडाखाली दूर उभे राहतात. आणि ते म्हणतात की ती जी माझी सखी आहे ती तिथे उभी आहे, तिचं पैंजण आहे. आणि त्यावेळेला ते काय करतात, ते पैंजण त्यांना देतात. आणि हे पैंजण राधाराणींना मिळता क्षणी ते फार संतुष्ट होते, प्रसन्न होते. खूप वेळा मी एक प्रवचन ऐकवतो की स्त्रियांना आपले आभूषण फार प्रिय असतात. आभूषण, त्यांचे वस्तू, एखादी भांड जरी ते एखाद्या शेजारच्याकडे गेलं आणि ते आलं नाही, इवन गोविंदधाममध्ये पण माताजी लोक डबे देतात, ते डबे ब्रह्मचाऱ्यांकडून चुकून हरवले जातात. किंवा तर त्या चार वेळा विचारत असत, प्रभूजी तो डबा कुठं आहे, हां देतो. आणि ब्रह्मचारी आमचे इथं ठेवलेला असतो आणि तो दुसऱ्याला काय द्यायचा म्हणून तो डबा त्याच्या लॉकरून घालून देतो. तर असं काही जाणीवपूर्वक नाही की गैर अचानक कुठून तरी काहीतरी त्याला द्यायचा असतो, तो दुसऱ्याचा डबा उचलतो त्याला देऊन टाकतो. तर ते माताजी लोक फार म्हणतात की अरे काय तुम्ही लोक डब्या देतात आणि तुम्ही काय व्यवस्थित ठेवत नाही, ते पिशव्यातनं देत असतात. तर अशा प्रकारे आता सगळ्या माताजी ह्या राधाराणीच्याच ह्या आहेत, त्यांच्याच सख्या म्हणाव्या. तर त्यामुळे राधारणीला पण फार आनंद होतो की माझं पैंजण याने दिलं, आणि त्यामुळे राधारणी काय करते, या पैंजणाने दुखी कृष्णाच्या मस्तकावर हे पैंजण स्पर्श करवते, आणि जसं स्पर्श होता त्यावेळेला त्या दुखी कृष्णाच्या मस्तकावर तिलक सारखा आकार होतो, आणि हा तिलक, आणि त्यावेळी राधारणी म्हणते की तू मला फार प्रसन्न केलं, मला आनंद दिलाय, तुझं आजपासून नाव, ते विचारतं तुझं नाव काय, ते म्हणतात माझं नाव दुखी कृष्ण, राधारणी म्हणते की तुझं आजपासून नाव काय दुखी कृष्ण नसून ते काय श्यामानंद, श्यामानंद म्हणजे काय, श्यामा म्हणजे राधाराणी, या श्यामाला आनंद देणारे कोण आहे, श्याम, तिला फार आनंद दिला म्हणून श्यामानंद हे नाव देतात, तर अशा प्रकारे श्यामानंद इतके भावविभोर होतात की त्यांना काही सुचत नाही, आणि ते भावविभोर होऊन भगवंताचं नाव कीर्तन राधा श्री राधे करत ते जीव गोस्वामींकडे येतात, जीव गोस्वामीने ही सगळी वार्ता सांगतात, जीव गोस्वामी पण फार प्रसन्न होतात, आणि जीव गोस्वामी म्हणतात की नक्कीच तू राधारांची विशेष कृपा प्राप्त केली आहेस, की का तू अतिशय प्रेममयी सेवा केल्यामुळे आणि तुझ्या भक्तीने राधाने विशेष कृपा केलेली आहे, तर असं कर वगैरे तू आजपासून तुझं नाव कृष्णदास नसून तर श्यामानंद, तर अशा प्रकारे श्यामानंद पंडित वृंदावनामध्ये अशा प्रकारे जीव गोस्वामींच्या आदेशाखाली सुंदर सेवा करतात, पण ही गोष्ट त्यांचे जे गुरु आहेत अंबिका कालनामध्ये कोण हृदय चैतन्य यांना कळते, आणि त्यांना कळतं, त्यांना जसं खूप वेळा वार्ता जी आहे चांगली वार्ता असेल पण ती फार दूरवर जाते त्यावेळी ती वार्ता वाईट होऊन जाते की खूप वेळा अफवा अशाच प्रकारे होतात, जसं एखादा व्यक्ती म्हणतोय, जसं एक प्रवचनकार सांगत होते की 10 जणांना जर असं गोल बसवलं आणि त्याच्या एका कोपऱ्यातल्या एका टोकाच्या एका व्यक्तीला सांगितलं की राईस असं बोलला तर त्यांनी दुसऱ्या कानात सांगितलं, त्यांनी दुसऱ्या कानात म्हणले की त्यांना नियम असा आहे की तुम्ही जे कानात ऐकलं तेच सांगत जायचं दुसऱ्यांना, तर अशा प्रकारे 10 जणांनी सांगत 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 गेल्यानंतर शेवटच्याला आपण कानात त्यांनी मला जर सांगितलं तर त्याची खिचडी, हा तो म्हणतो खिचडी, अरे म्हणलं इकडे मी राईस सांगितलेलं शेवटला खिचडी, म्हणजे काय त्या राईसमध्ये हळूहळू मसाला आला, डाळ आली, फोडणी आली आणि त्या राईसची खिचडी झाली, तर अशा प्रकारे चांगल्या वार्तेची पण चुकीची वार्ता होऊ शकते, तर अशा प्रकारे हृदय चैतन्य यांना पण कळते, अरे तुझा शिष्य माहित आहे तू जीव गोस्वामीच्या आदेशाखाली तुम्ही पाठवलाय, अरे तो काय एकदम वेगळाच झालाय, तो एकदम सहजेला झालाय, त्यांच्या आदेशाखाली राहत नाही, त्यांनी तिलक पण चेंज केला, त्याचं नाव पण चेंज केलं, हे ऐकून गोस्वामी फार क्रोधित होतात, हृदय चैतन्य पहिल्या गाडीने लगेच वृंदावनात पोचतात, कुठं आहे माझा शिष्य, आणि ओरडायला लागतात त्यांना अक्षरशः वर्णने की त्यांना ताडण करतात, त्यांना मारतात अक्षर, आणि हृदय चैतन्य जे आहेत श्यामानंद श्यामानंद पंडित गुरूंची आज्ञा किंवा गुरूंची कृपा म्हणून ते काही बोलत नाही, शांतपणे ते स्वीकारतात, आणि होतं काय की नंतर जीव गोस्वामी किंवा जीव गोस्वामींद्वारे किंवा राधाराणी साक्षात स्वप्नामध्ये हरी हृदय चैतन्यांचे येतात आणि ते म्हणतात की मी त्याला नाव दिलेलं आहे, तू कोण आहेस त्याला मारणार वगैरे, अशा प्रकारे राधाराणी त्यांना ताडण करते, आणि हे पाहिल्या सकाळी उठल्यावर ते साष्टांग दंडवत घालतात हृदय चैतन्य आपल्या शिष्यांना, श्यामानंद पंडितांना म्हणतात की मला क्षमा कर, मी तुझी भाव भक्तिभाव समजू शकलो नाही आणि मला क्षमा कर, त्यावेळेला ते म्हणतात काय मला क्षमा करा, तुमचा पूर्ण अधिकार आहे माझ्यावर हे अशा प्रकारे ताडण करणे बोलणे मारणे पूर्ण अधिकार, मी तुमचा शिष्य आहे, तर पाहू शकतो हे शिष्याचं कर्तव्य दिसतं इथे की आपण जर तिथं असतो तर पहिले हृदयचंद हे थांबा तुम्ही गुरु असले तर काय आलं काय पण करणार का तुम्ही, श्यामानंद पंडित असे त्यांच्या जागी जर आपण असतो तर आपण म्हणलो असतो की माझी चूक नाही आहे, आता मी तिथं झाडायला गेलो राधारणी कृपा केली मला काय करणार, त्याला मी काय करणार, त्यांनी नाव चेंज केलं, जीव गोस्वामी पण विचारा मारायला लागलं एकदम अशा तर अशा प्रकारे आपण आपली काय म्हणतात आपलं आपण कसं चांगलं आहे किंवा आपण कसं बरोबर आहे ते आपण कायम स्पष्ट करत आहोत, पण जीव श्यामानंद पंडितांनी त्या सगळ्या गोष्टी बरोबर असताना पण स्वतः चूक आहे हे मान्य करून ते केलं, तर अशा स्थितीमध्ये त्यांनी अशी गुरूंची कृपा राधाणींची कृपा आणि सर्व वैष्णवांची कृपा प्राप्त केली श्यामानंद पंडितांनी, आणि पुढे आपण पाहतो की आता वेळ संपला आहे की जीव गोस्वामींनी त्यांना त्याच आश्रमामध्ये नरोत्तमदास ठाकूर परत श्यामानंद पंडित आणि कोण श्रीनिवास आचार्य श्रीनिवास हे तिघे शिष्य एकत्र राहत होते आणि त्यांना गौड देशला प्रचारासाठी पाठवलं ग्रंथ घेऊन. आणि पहिली बस पार्टी म्हणजे जी आहे ती श्यामानंद पंडित आणि श्रीनिवासाचार्य आणि नरोत्तमदास ठाकूर यांची पहिली बस पार्टी सुरू केली. आणि आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे ते ग्रंथ चोरीला जातात, नंतर मग ते दोघे पुढे जातात, श्रीनिवासाचार्य तिथं मागे थांबतात. ती मोठी कथा आहे. पण अशा प्रकारे पुढे जाऊन श्यामानंद पंडित पुन्हा त्यांच्या